नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आगामी आर्थिक वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर. मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाचं नियोजन. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तर स्टार्टअपसाठी महाफंड स्थापन. आकांक्षित जिल्हा योजनेचा विस्तार. बीड, जालना, परभणी तसंच हिंगोलीचा समावेश. विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका. उद्योग क्षेत्राकडून मात्र स्वागत. आणि इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभावर आधारित राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प काल सादर झाला. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेसमोर अर्थसंकल्प मांडला. आगामी आर्थिक वर्षात राज्याचं महसुली उत्पन्न 6,16,099 कोटी रुपये तर महसुली खर्च 6,56,651 कोटी रुपये असेल. राज्याची अंदाजे तूट 40,552 कोटी रुपये राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सदर राजकोषीय तूट नियमानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यात राज्य सरकार यशस्वी ठरल्याचं सांगत जीएसटी संकलनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. जिल्हा वार्षिक योजनेत 21,867 कोटी रुपये भरीव तरतुदीच्या घोषणेसोबतच विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट यावेळी जाहीर करण्यात आलं. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे राज्याची वेगाने वाटचाल सुरू असून 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक किंवा पर्यावरणस्नेही वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा वाहनांना रस्ते करात भरघोस सूट तर इतर वाहनांवरच्या करात मोठी वाढ मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केली. पात्र निकषांपेक्षा कमी मुद्रांकावर दस्त मंजुरीच्या दंडात मोठी वाढ करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केलं आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामं. आग्रा तसंच हरियाणात पानिपत इथं मराठा साम्राज्य स्मारक उभारणी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी, लोकसेवा आयोगासह इतर माध्यमातून 75,000 पदांची भरती, प्रशासकीय कामकाजाचं डिजिटायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, नदीजोड प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, पेयजल पुरवठा, पूर नियंत्रण, सांडपाणी पुनर्वापर, आरोग्यसेवा आदी कामांसाठीच्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणाही त्यांनी या अर्थसंकल्पात केली. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करायचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. बालकांसाठी पोषणक्षम आणि सुरक्षित वातावरण, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, ज्येष्ठांना आरोग्यदायी सन्मानजनक जीवनाची हमी, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण, शाश्वत आणि वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्यात येणार असून येत्या वर्षात उमेद अंतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराची तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी शिबीर. प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र तसंच एमएसएमई आणि सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालयाची स्थापना. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना. शाश्वत शहरी विकासासाठी सक्षम प्रादेशिक प्राधिकरणांची स्थापना. 50 पेक्षा अधिक सुनियोजित शहर समूह विकास. दिव्यांगासाठी 36 कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र. तसंच मालकी हक्कांचे वाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र भूमी हक्क मालकी अधिनियम आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
केंद्र शासनाकडून नीती आयोगामार्फत निवडक शहरांचा, निवडक क्षेत्रांचा आर्थिक वाढीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजनेची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यात 1000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाईल. छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज औद्योगिक शहर या दरम्यान उन्नत मार्गाचं काम 2 टप्प्यात करण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गादरम्यान 192 किलोमीटरच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कल्याण ते लातूर ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातल्या एकूणच रस्ते विकासाबाबत मुख्यमंत्री म्हणाले,
महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025-47 अंतर्गत राज्यातील रस्त्यांच्या टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. या योजनेत 6272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग, 14919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ समाविष्ट आहेत. ही योजना महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
स्टार्टअप आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पुढील 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक घडवणं आणि 50,000 स्टार्टअप्सना बळ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. नवउद्योजकांसाठी मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत. या उपक्रमांतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअपची निवड केली जाईल. त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प शासकीय विभागामध्ये राबविण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतची कामे निविदेशिवाय थेट दिली जातील.
पुणावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं रामसृष्टी तसंच कालिदास सृष्टीची उभारणी, राज्यात 3 चित्रनगरीची रामटेक तालुक्यात उभारणी, पालघर जिल्ह्यात वाढवण इथं 4 मुंबई विकसित करण्याचं नियोजन तसंच राज्यात 10 शैक्षणिक शहरं उभारण्यात येणार असल्याचं सांगत नवी मुंबई विमानतळाजवळ देशातली पहिली एज्यू सिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आकांक्षित जिल्हा तसंच आकांक्षित तालुका विकास योजनेचा विस्तार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात जाहीर केलं. ते म्हणाले,
सध्याच्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव व वाशिम या आकांक्षित जिल्ह्यांसोबत पालघर, धुळे, हिंगोली, जालना, बीड आणि परभणी या 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. या 10 जिल्ह्यातील 77 तालुके तसेच उर्वरित जिल्ह्यातील 100 आकांक्षित तालुक्यांचा गतिमान विकास करण्यात येणार आहे.
2026-27 हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वं जयंती वर्ष, संत गाडगेबाबा यांचं 150वं जयंती वर्ष तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळे सत्याग्रहाचं 100वं वर्ष आहे. यामुळे हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं. हा अर्थसंकल्प सादर करताना दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांची आठवण म्हणून गुलाबी जॅकेट परिधान केलेल्या मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक तसंच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून जाहीर केलं.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प विजनरी तसंच विकसित महाराष्ट्र 2047 भक्कमपणे वाटचाल करणारा अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा, अतिशय समर्पक आणि सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल असल्याचं सांगितलं. तर राज्याच्या चौफेर विकासाची चतुःसूत्री मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याचं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाचं मृगजळ असून शेतकऱ्यांसाठी फसवा अर्थसंकल्प असल्याची टीका केली. तर राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प फक्त मुंबई आणि औद्योगिक क्षेत्रापुरताच असल्याचं सांगत शब्दांचा आणि आकड्यांचा मारा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याची टीका केली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. या अर्थसंकल्पातल्या तरतुदींमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासह धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या विकास कार्यक्रमाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील महत्वाचं ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचं सावे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक विवेक देशपांडे यांनी पायाभूत सुविधांवर भर देणाऱ्या या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
उद्योजक आणि नवीन एंटरप्रिनर आणि नवीन एम्प्लॉयमेंट ह्याच्यावरच वेगळा भर दिलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, रोड डेव्हलपमेंट, इव्हन संभाजीनगरचा हा 12 किलोमीटरचा उन्नत मार्ग, नवी मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो, ह्या विषयाला एक विशेष असं प्राधान्य दिलं गेलंय. ह्याच्यावर एक प्रावधान केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं तिथं मोठी एम्प्लॉयमेंट जनरेट होते आणि ह्या सगळ्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित असं त्याचं प्रायोजन केलेलं आहे.
राज्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या 1,08,532 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15,661 कोटी रुपये जमा झाले आहेत. मंत्री मकरंद जाधव यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2025 घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून 1,958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातल्या 5 उमेदवारांचा समावेश असून 60 जास्त उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये परळी तालुक्यातील गोपीनाथ गडाचे हर्षवर्धन तिडके तसंच कंधार तालुक्यातले ऋषिकेश पालिमकर यांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती तसंच उपसभापती पदांच्या निवडणुका पार पडल्या. सर्व 8 ठिकाणी महायुतीने वर्चस्व कायम ठेवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथला संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव 9 ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. यानिमित्तानं प्रशासनातर्फे सेवा भक्ती संगम हा उपक्रम पैठण तहसील कार्यालयात राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भक्तिगीत गायनासोबत शासकीय योजना तसंच शासकीय सेवा, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान तसंच समाधान शिबिराबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान नाथषष्ठीनिमित्त जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून 90 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. धाराशिव इथं 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचं बांधकाम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तसंच राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत या रुग्णालयाचं काम पुढील 2 दशकांच्या गरजा लक्षात घेऊन पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हिंगोली जिल्ह्यातल्या 13,288 पात्र मुलींना गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक HPV लस मोफत दिली जाणार आहे. या लसीकरणाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं पालकांना केलं आहे. परभणी इथंही उद्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. परभणी इथं जागतिक महिला दिनानिमित्त उद्या 8 मार्च रोजी खेलो इंडिया अंतर्गत मुली आणि महिलांसाठी अस्मिता लीग या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुली आणि महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं ही स्पर्धा घेण्यात येत आहे. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्यने चीनच्या ली शी फेंग याला 21-13, 21-16 असं पराभूत केलं. आज उपांत्य फेरीत लक्ष्यचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाय याच्यासोबत होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुषांच्या T20 विश्वचषकासाठी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत संजू सॅमसन या एकमेव भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात सगरोळी इथं स्थापन केंद्र शासन पुरस्कृत तसंच राज्य शासनाच्या अखत्यारीतील सैनिकी विद्यालयाची प्रवेश परीक्षा उद्या 8 मार्चला होणार आहे. मराठवाड्यात नांदेडसह विविध 14 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. नाशिक जिल्ह्यात काल एका अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. नाशिककडून मालेगावच्या दिशेने जात असलेल्या कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर आणि इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.